सर्वांना भावपूर्ण नमस्कार. नवरात्रीचा आज 9वा दिवस आहे. आजच्या दिवशी देवीचे सर्वाधिक तत्व कार्यरत आहे. सर्वांनी डोळे मिटूया. आदिशक्ती जगदंबेचे प्रचंड तत्व संपूर्ण ब्रह्मांडात अवतरित झाले आहे. देवी तत्व ग्रहण करत आदिमातेच्या ब्रह्मांड व्याप्त श्रीचरणानं आपण प्रार्थना करूया. विराट रूपात आई जगदंबा त्रिभुवन स्वामिनी आपल्या समोर आहे. मातेच्या ब्रह्मांड व्याप्त चरणानं आपण स्पर्श करूया. आपले मस्तक संपूर्ण शरणागतीने तिच्या चरणावर ठेवूया. अंतरातून रोमरोमातून आर्तभावाने प्रार्थना करूया. हे जगत जननी, हे आदिमाते, आम्ही देह मन बुद्धी चित्त रोमरोमातून तुला शरण आलो आहोत. हे जगत जननी, तुझे विशाल रूप आम्हाला आमच्या अस्तित्व शून्यतेची जाणीव करून देत आहे. हे माते, आम्हाला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप कर. हे दुर्गे, आम्ही तुझेच अंश आहोत. तुझ्यातच तू आम्हाला सामावून घे माते. हे आदिमाते, हे देवी, भाव सत्संगात प्रत्यक्ष तुझी दिव्यवाणी कार्यरत असते. ही दिव्यवाणी आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करते. हे जगत जननी, तुझ्या प्राप्तीचा ध्यास आमच्यामध्ये निर्माण होऊ दे. तुझ्या श्रीचरणी संपूर्ण समर्पणाने आम्ही याचना करतो माते. जगदंबेच्या चरणाशी आपण पूर्ण शरणागती अनुभवत आहोत, एकरूपता अनुभवत आहोत. या स्थितीमध्ये जगदंबेच्या चरणावर श्लोकरूपी भावपुष्प अर्पण करूया.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
आई जगदंबेच्या जागरासाठी आलेल्या सर्व भक्तांना भावपूर्ण नमस्कार. नवरात्रीचा आज 9वा दिवस आहे. आजच्या या दिवशी भाव सत्संगाच्या माध्यमातून आपण सर्वजण संपूर्ण विश्वात प्रचंड प्रमाणात कार्यरत झालेल्या देवी तत्वाची साक्षात अनुभूती घेणार आहोत. नवरात्रीच्या 9व्या दिवशी माता दुर्गेची 9वी शक्ती म्हणजेच सिद्धिदात्री कार्यरत झाली आहे. भावसत्संगाची सुरुवात सिद्धिदात्रीच्या भावपूर्ण दर्शनाने करूया. आपल्यासाठी साक्षात सिद्धिदात्री देवी अवतरलेली आहे. सिद्धिदात्री देवी सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करते. हिच्या कृपेमुळेच भगवान शिवाचे अर्धे शरीर देवीचे झाले आणि त्यामुळे भगवान शिवाला अर्धनारीश्वर म्हटले जाते. अशा या सिद्धिदात्री देवीचे आपण सर्वांनी भावपूर्णपणे दर्शन घेऊया. सर्वांनी डोळे मिटूया. दुर्गेची 9वी शक्ती देवी सिद्धिदात्री, तिला आपण भावपूर्णपणे आळवूया. अत्यंत व्याकुळ होऊन तिच्या चरणी शरण जाऊन तिला प्रार्थना करूया. हे जगत जननी, तू आम्हाला दर्शन दे माते. आई जगदंबेच्या जागरासाठी आलेल्या सर्व भक्तांची भावपूर्ण प्रार्थना ऐकून सिद्धिदात्री देवीचे या भूतलावर अवतरण होत आहे. सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करणाऱ्या सिद्धिदात्री देवीचे शुभ आगमन झाले आहे. सिद्धिदात्री देवी चतुर्भुज आहे. तिचे वाहन सिंह आहे. ती कमलपुष्पावर विराजमान आहे. देवीच्या चरणी आपण सर्वजण प्रार्थना करूया. नवरात्रीच्या दिवशी एक सहस्रपटीने कार्यरत असलेले तत्व आपण अधिकाधिक ग्रहण करूया. हे सिद्धिदात्री माते, तू सर्व सिद्धी प्रदान करणारी आहेस. आम्हाला कोणतीही सिद्धी नको. केवळ आम्हाला सिद्धी रूपात साधनेचे बळ, ईश्वर प्राप्तीची तळमळ, दृढ श्रद्धा, ईश्वराविषयी भक्ती प्रदान कर. हे देवी, तू विश्वजननी आहेस. सर्व भक्तांना सिद्धी प्रदान करून त्यांचा तू उद्धार करतेस. हे माते, तुझ्या उपासनेने, तुझ्या कृपेने भक्तांच्या मनामध्ये कोणतीही इच्छा शेष राहत नाही. भक्त सर्व सांसारिक इच्छा आकांक्षापासून दूर होऊन तुझ्या दिव्यलोकात असल्याची अनुभूती घेतो. हे देवी, तुझे परमसान्निध्यच त्याचे सर्वस्व बनते. ही स्थिती या क्षणी तुझ्याच कृपेने आम्ही सर्वजण अनुभवत आहोत. तुला आत्ता आम्ही दुसरे काय मागू माते? हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणि ईश्वर प्राप्तीच्या आमच्या साधनेच्या पुढील प्रवासासाठी तूच भरभरून आशीर्वाद दे माते. हीच तुला याचना. आमच्या साधनेच्या पुढील प्रवासासाठी आणि हिंदू राष्ट्रासाठी भरभरून आशीर्वाद दे माते. अम्मा सर्वांना भरभरून आशीर्वाद दे. सर्व भक्तांची भावपूर्ण प्रार्थना ऐकून देवीने भावसत्संगाला उपस्थित प्रत्येक जीवाला भवबंधनातून मुक्त होण्याचा आशीर्वाद दिला. देवीच्या चरणी आपण कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया. असा भरभरून आशीर्वाद मिळणारे या भूतलावरती आपण भाग्यशाली जीव आहोत. देवीच्या चरणी अनंत कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया. सत्संगात देवीचे तत्व उत्तरोत्तर वाढत आहे. अशा करुणामय देवी सरस्वतीच्या एका रूपाचे आज आपल्याला दर्शन होणार आहे आणि त्या देवीचे महात्म्य आपण समजून घेणार आहोत. विद्यादायिनी ज्ञानदायिनी सरस्वती माता आपल्या सर्वांवर तिच्या ज्ञानाचा भरभरून वर्षाव करत आहे. त्या ज्ञानासह आपल्याला भक्तीही प्रदान करत आहे. साक्षात शक्तीचे सरस्वतीचे एक रूप म्हणजे मुकाम्बिका देवी. तिची अत्यंत सुंदर कथा आज आपण ऐकणार आहोत साक्षात मुकाम्बिका देवी आपल्यासमोर अवतरली आहे आणि देवी स्वतःही तिची स्तुती ऐकत आहे. सत्संगाला उपस्थित सर्व भक्तांवर ती प्रसन्न होत आहे. ही कथा ऐकत असताना आपण सर्वजण मुकाम्बिका देवीला अनुभवण्याचा प्रयत्न करूया. खूप पूर्वी कोडचाद्री येथे कोल नामक महर्षी तपश्चर्या करत होते. त्यांच्या तपश्चर्येमध्ये एक राक्षस व्यत्यय आणत होता. तोही स्वतःसाठी वरदान प्राप्त करण्यासाठी भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करत होता. राक्षसाच्या दुराचारी इच्छा पूर्ण होऊ नये यासाठी स्वतः आदिशक्तीने त्याला मुके केले. जेव्हा भगवान शिव त्याच्यासमोर प्रगट झाला त्यावेळेला मूक असल्याने तो शिवाकडे काहीच वरदान मागू शकला नाही. तो क्रोधित झाला. तो मुकासूर कोल महर्षींच्या तपश्चर्येत पुन्हा व्यत्यय आणू लागला. तेव्हा आदिशक्तीने त्या राक्षसाचा वध केला. तो अष्टमीचा दिवस होता. अंबिकेने मुकासुराचा वध केल्यामुळे देवताने अष्टमीच्या दिवशी तिची मुकाम्बिका या नावाने स्तुती केली. भक्तांना देवीची उपासना करता यावी यासाठी कोल महर्षींच्या प्रार्थनेमुळे पवित्र माता तेथेच विराजमान झाली. त्यानंतर कलियुगात आद्य शंकराचार्यांना माहिती होते की देवी कोडचाद्री पर्वतावर स्थानापन्न झालेली आहे. देवीची उपासना कशी करायची, सत्ययुगातील देवीचे शक्तीपीठ पुन्हा जागृत कसे करायचे, श्रीयंत्र, श्रीचक्र आणि महामेरू हे कलियुगातील जीवांना कसे द्यायचे, असे सर्व विचार त्यांच्या मनात होते. एक दिवस शंकराचार्यानं गुरुप्रेरणेने कोडचाद्री पर्वतावर जाण्याचा विचार आला. पर्वतावर जाण्याची वाट खूपच लहान होती. पर्वतावर सगळीकडे सिंह फिरायचे. अशा त्या कोडचाद्री पर्वतावर आद्य शंकराचार्यांनी एका गुहेत बसून अनेक दिवस आदिशक्तीची तपश्चर्या केली. साक्षात देवी प्रगट झाली. ती स्वयं आदिशक्ती होती. देवीने त्यांना श्रीचक्र कसे असते हे सांगितले, श्रीयंत्राची माहिती दिली आणि महामेरूची विद्या दिली. आज संपूर्ण विश्वात आपण जे काही श्रीचक्राची पूजा करतो, देवी राजराजेश्वरी ललितेची पूजा करतो, श्रीयंत्राची पूजा करतो, कुंकुमार्चना करतो, देवीचे अनेक स्तोत्र म्हणतो, या सर्वांचा उगम याच ठिकाणी झाला आहे. देवी मुकाम्बिकेच्या सांगण्यावरून स्वयं शिव आद्य शंकराचार्यांच्या समोर प्रगट झाला. शिवाने आपल्या उजव्या चरणाच्या अंगठ्याने श्रीचक्र भूमीवर कोरले. कलियुगात लोप पावलेल्या सर्व देवी उपासनेला आद्य शंकराचार्यांनी पुनरुज्जीवित केले. ते मुकाम्बिका देवीच्या कृपेनेच. त्यानंतर आद्य शंकराचार्यांनी देवीला प्रार्थना केली, देवी केरळमध्ये एकही सरस्वती देवीचे मंदिर नाही, तू केरळमध्ये स्थापित व्हावीस अशी माझी इच्छा आहे. तेव्हा देवीही सहमत होते आणि शंकराचार्यांना अट घालते, मी तुझ्या मागे मागे येईन पण तू योग्य स्थानी पोचेपर्यंत मागे वळून पाहायचे नाही. त्याप्रमाणे शंकराचार्य पुढे चालत जातात आणि देवी शंकराचार्याच्या मागे मागे जात असते. मध्ये एकदा देवी शंकराचार्यांची परीक्षा घेण्यासाठी थांबते. देवीच्या पैंजणाचा आवाज ऐकू येत नाही, म्हणून देवी आहे की नाही या विचाराने साशंक होऊन शंकराचार्य मागे वळून पाहतात. तेव्हा देवी म्हणते की मला आत्ता याच ठिकाणी स्थापित कर. शंकराचार्य देवीला अत्यंत आर्तभावाने क्षमायाचना करतात, देवीची स्तुती करतात, पुन्हा पुन्हा क्षमायाचना करतात. त्यांच्या आर्ततेमुळे देवी प्रसन्न होऊन सांगते, मी तुझ्यासाठीच केरळला येते. प्रतिदिन सकाळी केरळ येथे येईन आणि दुपारी पुन्हा कोल्लूर येथे राहीन. त्यावेळी शंकराचार्यांनी कोल्लूर येथे आणि केरळ येथील छोटा निकारा या गावी मुकाम्बिका देवीची स्थापना केली. आद्य शंकराचार्य म्हणजे स्वयं भगवान शिवाचेच अवतार आहेत. आद्य शंकराचार्यांची केवढी प्रचंड तळमळ होती, कलियुगातील जीवांना देवीची उपासना कळावी, शक्तिपीठांचे महत्त्व कळावे म्हणून साक्षात देवीलाच त्यांनी प्रार्थना केली. देवीने जेव्हा शंकराचार्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले तेव्हा त्या प्रसंगात देवी आपल्यासोबत आहे की नाही अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली. देवीच्या आज्ञेचे पालन झाले नाही. त्यावेळी त्यांच्या अंतरात त्याविषयी पुष्कळ खंत निर्माण झाली. देवीची एवढ्या आर्ततेने क्षमायाचना आणि स्तुती त्यांनी केली. त्या क्षमायाचनेत त्या स्तुतीमध्ये केवढी आर्तता असेल, केवढी तळमळ असेल की देवी त्या क्षणी त्यांच्यावर प्रसन्न झाली. तिने त्यांची प्रार्थना स्वीकार केली. करुणामय माता ही लगेचच तिच्यासाठी कळवळत असलेल्या भक्तांवर प्रसन्न होत असते. आपणही या प्रसंगातून शिकूया. आद्य शंकराचार्यांसारखी साधनेची तळमळ आपल्या मनामध्ये ठेवून ईश्वराचा धावा करूया. आपल्या प्रत्येक प्रार्थनेत, प्रत्येक हाकेत आर्तता आणूया. आपली आर्त हाक ऐकून देवी आपल्या हाकेला कशी धावून येते याची अनुभूती घेऊया. शंकराचार्यांना देवीचे काही क्षण अस्तित्व जाणवले नाही, तरी देवी त्यांच्या सोबतच होती. त्याचप्रमाणे देवी खरं तर क्षणोक्षणी आपल्यासोबत असते, पण आपल्याला त्याची जाणीव नसते. आपल्या अंतरामध्ये ती जाणीव निर्माण होण्यासाठी प्रयत्न करूया. आपल्या अंतरात आपल्याला काही जाणवत नसले तरीसुद्धा देवी सोबत असणार ही श्रद्धा ठेवूया. कोणकोणत्या प्रसंगात आपल्याला सोबत देवी असल्याची अनुभूती येते याचेही निरीक्षण करूया. त्या प्रसंगांविषयी कृतज्ञता व्यक्त करूया आणि जेथे देवीला अनुभवता येत नाही त्या प्रसंगामध्येही देवीला अनुभवण्यासाठी प्रयत्न करूया. तिला शरण जाऊया आणि जाणीव ठेवूया देवी सोबत आहे. आदिशक्ती दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी, तिचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विविध उपासना पद्धती तिच्याच कृपेने आपल्या भक्तांकरता तिने दाखवून दिल्या आहेत. त्यातीलच आदिशक्तीची एक सुंदर उपासना पद्धत म्हणजे देवीचा गोंधळ घालणे. गोंधळ म्हणजे देवीची विविध गीते म्हणणे, देवीची केलेली स्तुती. गोंधळ घालणारा गळ्यात कवड्यांची माळ धारण करतो तो देवीचा निस्सीम भक्त असतो. छत्रपती शिवाजी महाराज किंवा एखादा मावळा युद्धाला किंवा मोहिमेवर गेल्यावर जिजामाता गडावरील देवीला गोंधळ घालायच्या. त्या माध्यमातून मोहीम फत्ते होण्यासाठी म्हणजेच युद्धविजय होण्यासाठी जगदंबेच्या चरणी जिजामाता साकडे घालायच्या. पन्हाळगड ते विशाळगड प्रसंग असो, बाजी प्रभूंचा प्रसंग असू दे, कोंढाणा किल्ला घेण्याचा तानाजींचा प्रसंग असू दे, शाहिस्तेखानाला धडा शिकवणे असू दे, अफजलखानाचा वध असू दे, अशा अनेक प्रसंगात जिजामातेने देवीला गोंधळ घातला. जिजाबाईंनी घातलेला गोंधळ आणि देवीला घातलेले साकडे यामुळे देवीची कृपादृष्टी झाली आणि प्रत्येक वेळी शिवरायांचा विजय झाला. यावरून आपल्याला लक्षात येते की देवीची कृपादृष्टी अत्यंत महत्त्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज गळ्यात कवड्यांची माळ धारण करायचे. देवीचे ते निस्सीम भक्त होते. हिंदवी स्वराज्य आई जगदंबेच्या चरणी घातलेल्या अशा अनेको गोंधळांमुळे साकार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना आपली कुलस्वामिनी तुळजा भवानी हिने स्वतः तलवार दिली होती. तुळजाभवानीची शक्ती आणि आशीर्वादाने हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य छत्रपती शिवाजी महाराज करू शकले. या कलियुगामध्ये आत्ता पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याची वेळ आली आहे. यासाठी याच जगदंबेची उपासना करण्याची आता अत्यंत आवश्यकता आहे. आई जगदंबेच्या कृपेने हिंदू राष्ट्र तर येणारच आहे आणि तेही लवकरात लवकर येणार आहे. हिंदू राष्ट्राची सुवर्णमय पहाट पाहण्यासाठी त्यात येणारे सर्व अडथळे हीच महिषासूर मर्दिनी दूर करणार आहे यावर आपण दृढ श्रद्धा ठेवूया. काळ हा सुद्धा देवीच्याच हातात आहे. आपल्याला केवळ देवीच्या चरणी शरण जाऊन देवीची लीला अनुभवायची आहे. योग्य वेळ आल्यावर निश्चितच आई जगदंबा आपल्याला हिंदू राष्ट्राची अनुभूती देणार आहे. संपूर्ण ब्रह्मांड, त्रिदेव आणि काळही जिच्या नियंत्रणात आहे अशा आदिशक्तीला अत्यंत भावपूर्ण प्रार्थना करूया, तिला आळवूया. नवरात्रीमध्ये अखंड केलेल्या देवीच्या स्मरणामुळे तिच्याविषयी अपार भक्ती तिनेच आपल्या अंतरात निर्माण केली आहे. त्या भक्तीच्या फलस्वरूपातच आज साक्षात जगदंबा आपल्या हृदय मंदिरात विराजमान होणार आहे. हृदय मंदिरात तिला बोलवूया, तिचे स्वागत करूया. अत्यंत श्रद्धेने तिला आपल्या हृदयी स्थानापन्न होण्यासाठी याचना करूया. हे आदिशक्ती, हे जगदंबे, आई भवानी धावून ये. ज्याप्रमाणे प्रभू श्री रामाला रामराज्याच्या स्थापनेसाठी तू बळ दिले, ज्याप्रमाणे अर्जुनाला महाभारत युद्धात बळ मिळवून दिले, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देऊन तू हिंदवी स्वराज्याची स्थापना केलीस आणि हिंदू धर्म रक्षिलास, आई, हे आई, आजही देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी, हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी, राष्ट्रधर्माची, धर्मक्रांतीची, हिंदुत्वाची धगधगती ज्वाला प्रत्येक हिंदू मनात, तुझ्या प्रत्येक भक्तात, प्रत्येक धर्मवीरात निर्माण होण्यासाठी हे आदिशक्ती, हे दुर्गे, हे जगदंबे धर्म रक्षणासाठी शक्ती दे. आई भवानी, हिंदू राष्ट्र स्थापण्यास तू भक्ती दे. तुझ्या भक्तांच्या उद्धाराला आशीर्वाद दे माते. हे भवानी, हे दुर्गे, हे जगदंबे हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी आशीर्वाद दे माते. अधर्म निर्दालुनी धर्म हा आई तूच रक्षिला. महिषासूर हा दैत्य पुन्हा इथे माजला. आज आम्मावरी संकट भारी धावत ये लवकरी. हिंदू राष्ट्र स्थापनार्थ शक्ती दे तू सारी. हिंदू राष्ट्राचा गोंधळ मांडला गोंधळाला ये अंबे गोंधळाला ये. हिंदू राष्ट्र स्थापनार्थ शक्ती दे तू सारी. हिंदू राष्ट्राचा गोंधळ मांडला गोंधळाला ये अंबे गोंधळाला ये. भाव सत्संगाच्या माध्यमातून करुणामय मातेने आपल्याला दर्शन देऊन आशीर्वाद दिला, यासाठी तिच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.